ओम शांति। मानव जीवन ईश्वरानं दिलेलं एक सुंदर वरदान, ज्यामध्ये अनेक अनुभवांच्या, गुणांच्या, कलांच्या छट्या विधात्यानं त्या रंगामध्ये भरलेल्या आहेत। निसर्गाच्या कुंचल्यानं सदाबहार बनवलेलं तारुण्य मानव जीवनातला एक सुंदर काळ, असा काळ की ज्या काळामध्ये निसर्गाद्वारे आणि ईश्वराद्वारे दिले गेलेल्या गळा, कला, गुण आणि शक्ती यांचा संपूर्ण विकास घडून येतो। मानव पूर्णत्वाला येतो, स्वतः सुखी बनतो आणि दुसऱ्यांनाही सुख देऊ लागतो। बुद्धी दिव्य बनते आणि रचनात्मकतेद्वारे एका नवीन विश्वाचा आरंभ करते, असं हे तरुणपण सगळ्यांनाच हवंस असतं। ते तरुणपण पशूंमध्ये, प्राण्यांमध्ये किंवा मानवामध्ये असेल, परंतु तरुणपण म्हणजे मानव जीवनाचा वसंत बहार आहे। वसंत ऋतूच्या आगमनाच्या सोबतच प्रकृतीच्या कुशीमधलं इवलसप रोपटं सुद्धा सदा भरून जातं। निसर्गाच्या कुंचल्यामधून अनेक रंगाच्या छट्या सुंदर सुंदर फुलांद्वारे दिसायला लागतात आणि त्या फुलांच्या द्वारे दरवळू लागतो सुंदर सुगंध। त्याचप्रमाणे एक इवलस बाळ जेव्हा कधी पडत कधी चालत हळूहळू वाढू लागतं, त्याच्या जीवनामध्ये लुकलुकणारे डोळे जगाची चाहूल घेऊ लागतात आणि त्या चाहुलीबरोबर त्याचे दिवस रात्र जेव्हा एकामागून एक संपू लागतात आणि मग एक सुंदर विश्वाचं द्वार खुलतं आणि ते म्हणजे तारुण्याचं द्वार। खरोखरच आपण जर मागचा इतिहास वळून पाहिला तर काय दिसेल? जे काही अद्भुत, जे काही सुंदर, जे काही मनाला लुभावणारं, जे काही साहसिक, जे काही यश देणारं कार्य आहे, ते कार्य कधी संपन्न झालं असेल तर ते मुळात युवा काळामध्ये। कारण की युवा म्हणजेच युवाह, इंग्रजीतला यू तुम्हाला सांगतोय की तुम्ही, आणि वाह म्हणजे असं नवीन उत्तम कार्य करा की ज्यामुळे ह्या युवा काळामध्ये तुम्हाला पुन्हा पुन्हा शाबासकी मिळत राहील। असं हे युवा काळ, ज्या युवा काळामध्ये अनेक वैज्ञानिकांनी अनेक नानाविध शोध लावले, अनेक साधू संतांनी समाजाच्या वेळावाकड्या वळणाला उत्तम दिशा दिली, अनेक राजकारण वीर पुरुष ह्याच युवा काळामध्ये आपल्या जीवनामध्ये एक अशी नवीन चमक भरू लागले आणि जीवनाचं जे क्षितिज होतं त्या क्षितिजामध्ये एक यशस्वी चमकदार तारा म्हणून उदयाला आले। तर युवा काळ हा एक यशस्वी मानव दिनाचा असा काळ आहे की ज्या काळामध्ये मानव परमात्म्यानं दिलेल्या अनेक गुण आणि शक्तींना निसर्गाच्या साथीनं साकार करू लागतो। मनामध्ये असलेल्या अनेक कल्पनांना तो साकार मूर्त रूप देऊ लागतो। मनामधल्या अनेक स्वप्नामध्ये बघितलेल्या कल्पनिक किंवा अनेक असाधारण भावनांना तो साकार रूप देऊ लागतो। याचं मूळ कारण युवा काळ असा हा काळ आहे की ज्या काळामध्ये ईश्वर आणि निसर्ग ह्या दोघांद्वारेही तनाची आणि मनाची जी शक्ती मिळालेली असते ती शक्ती आपण अगर यथार्थ रूपानं कामामध्ये लावली तर निश्चितच आपला युवा काळ आपल्यालाच नव्हे परंतु आपल्या पेक्षा लहान जी पिढी, ज्याला बाल किशोर अवस्था आपण म्हणूया, किंवा आपल्यापेक्षा मोठे ज्यांना आपण वृद्ध किंवा आपल्याला मार्गदर्शन देणारे आपले वडीलधारे म्हणूया, त्याचप्रमाणे समाजामध्ये अनेक विविध घटक जे युवा वर्गासाठी अपेक्षा करून बसलेले आहेत। म्हणून असं म्हणायला काही हरकत नाही किंवा अतिशयोक्ती होणार नाही की युवा हा लहानांसाठी दीपस्तंभ आहे, मोठ्यांना सहारा आहे आणि समाजाचा कर्तृत्वाचा आधार आहे। हा युवा जागला तर उद्याचा जो कर्तृत्ववान पिढीचा आकार आहे तो एखाद्या सुंदर स्वर्गासारखा आकार धारण करू लागेल आणि त्या स्वर्गामध्ये मानव जीवनच नव्हे, भारत वर्षच नव्हे तर आगळं विश्व हे वसुंधरेला स्वर्गामध्ये बदलवायला कमी करणार नाही। म्हणून चला आज आपण एक विशेष गोष्ट ह्या ठिकाणी चर्चा करूया की आजचा युवा तो कुठे आहे, त्याने काय प्रगती केली आणि त्याला काय हवं आहे, त्याच्या मार्गामध्ये काय अडथळे आहेत। मनामध्ये अनेक प्रकारचे उमंग आणि तरंग घेऊन हा युवा आज पुढच्या मार्गाला लागलाय। आज भारताचा युवा एक गौरवशाली युवा, एक कर्तृत्ववान युवा आहे। जगाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी अनेक ठिकाणी आपल्या कीर्तीचे, आपल्या प्रगतीचे, आपल्या यशस्वीतेचे अनेक आकडे प्रस्थापित केलेले आहेत। असं कुठलंही क्षेत्र नाही की ज्या ठिकाणी भारतीय युवा किंवा युवती त्या क्षेत्राच्या उच्चांकापर्यंत आपला स्पर्श करू शकले नाहीत। मग ते अंतरिक्षाचं क्षेत्र असू देत, समाजसेवेचं क्षेत्र असू दे, कलेचा, क्रिकेटाच्या मैदानाचा किंवा ऑलिम्पिकाच्या खेळांमधल्या त्या विश्वरंगमंचावरच्या कुठल्याही क्षेत्राचा भाग असेल तरी आमचा भारतीय युवा मात्र तिथे निश्चितच यशस्वीपणे आपलं वर्चस्व गाजवताना दिसतोय। एकीकडे विज्ञानाच्या विकासामध्ये आपल्या ऊर्जेचा भाग लावणारा हा युवाच आहे। सुनीता विलियम्स, कल्पना चावला सारख्या युवा कालामधले आपलं चाणाक्ष बुद्धिबळ परिश्रमी वृत्तीद्वारे विश्वामधल्या अशा नासाच्या अंतरिक्ष यानाच्या ठिकाणी जाऊन, अंतरिक्ष यानाच्या प्रयोगशाळेमध्ये जाऊन त्यांनी आपली बुद्धिमत्व सिद्ध केली आणि आज भारताचं नाव उंच केलं। क्रिकेटच्या मैदानामध्ये युवा वृत्तीचा सचिन तेंडुलकर प्रत्येकाच्या मनाला मोहून घेतो। ऑलिम्पिकच्या मैदानामध्ये गोल्ड मेडल मिळवणारा अभिनव बिंद्रा सुद्धा कुणाला नकोय। तर तात्पर्य की युवा, युवा आणि युवा सगळीकडे प्रत्येकाच्या मनी आणि ध्यानी बसणारा हा युवाच आहे। कारण की त्याच्या अंगामध्ये आहे अशी शक्ती, त्याच्या मनामध्ये आहे अशी क्षमता, त्याच्या बुद्धीमध्ये आहे अशी रचनात्मकता, त्याच्या कर्मामध्ये आहे अशी कलात्मकता, ज्याच्याद्वारे त्याला असं कुठलंही क्षेत्र नाही ज्या ठिकाणी तो उणीव पडतो। परंतु मी आपणा सर्वांसमोर ज्या कलागुणांच्या विकासाच्या गोष्टी, युवाच्या कीर्तिमानाच्या गोष्टी त्या सांगतोय, परंतु कुठेतरी मनामध्ये लपलेला खेद आहे, एक जाणीव कुठेतरी कुसकुसते की जरी आमचा युवा भारताचा विश्वामध्ये नतून ठतून तो आपलं प्रभुत्व मागतोय, परंतु आमचा जो भारत देश ज्यामध्ये जवळजवळ 70% युवा आजच्या काळामध्ये लोकसंख्येचा भाग बनून आहेत, अशा युवकांमध्ये व्यसन, वाईट सवयी, वृत्ती आणि कुठेतरी कुसंग त्याचसोबत भटकटलेला युवा हेही विचार करायला भाग पाडतोय की आम्हाला कुठेतरी मार्गदर्शन हवंय। आजचं हे जग धावतं झालंय, आम्ही आधुनिकतेच्या माठीमागे लागलोय। माझाही त्या आशय नाहीये की आधुनिकता नको, जरूर हवी, परंतु अतिमध्ये अंत सामावलेला असतो। स्पर्धेचं जग आणि तुलनेचं जग आज माणसाला स्थिर बसू देत नाहीये। प्रत्येक ठिकाणी स्पर्धा आहेत, प्रत्येक ठिकाणी ओढाताण आहे। जीवन जगायला सुद्धा माणूस 24 तासातले 16-18 तास मेहनत करतोय किंवा कुणाला मेहनत करण्यासाठी संधी नाहीये। अशा वेळी मात्र युवा जेव्हा जगाच्या उंबरठ्यावरती जेव्हा तो जीवनाचं किंवा करिअरचं द्वार उघडतो आणि त्याला कुठेतरी जगावंच वाटतं, तेव्हा त्याच्या समोर एकीकडे तर असे सुंदर सुंदर आकाशामधले तारे दिसतात की त्याला तो स्पर्श करू इच्छितो। एकीकडे त्याला अशा चाहुली लागतात की मला कुठेतरी क्रिकेटर बनायचं आहे, मला कुठेतरी ऍक्टर बनायचं आहे, कुठेतरी चित्रकार बनायचं आहे, परंतु कुठेतरी त्याचे पाय जमिनीमध्ये खेचत चाललेले असतात। तर वास्तविकरित्या त्याच्या समोर आज अनेक प्रकारची आव्हानं आहेत, चॅलेंजेस आहेत। एकीकडे आधुनिकतेचा विकास आहे किंवा विज्ञानानं त्याला एवढी मोठी भली मोठी विस्ताराची क्षेत्र दिलेली आहेत की ज्या ठिकाणी तो आपल्या कृतींद्वारे, आपल्या परिश्रमी कर्माद्वारे अनेक पराक्रम करू शकतो, परंतु त्या पराक्रम करण्याच्या पूर्वी त्याच्या समोर अनेक प्रकारचे चॅलेंजेस आहेत. रोज सकाळी आपण उठतो, जरी आपल्याला चहासाठी थोडस दूध हवं असेल, मात्र आपल्याला त्या दुधाच्या दुकानासमोर लाईनीत उभंच राहावं लागतं. मुंबईतल्या एखादा प्रगतीशील कार्यकर्मचारी युवा असेल आणि त्याला जर आपल्या ऑफिस पर्यंत पोहोचायचं असेल तर ठसाठूस भरलेल्या लोकल मधनं त्याला प्रवासच करावा लागेल. एखादा 10वीतला विद्यार्थी असेल आणि तो तारुण्याच्या उंबरठ्यावरती पोहोचणारा आहे, किंवा 12वीचा विद्यार्थी आहे, त्याला आपल्या मनामध्ये एक स्वप्न आहे की मला सुंदर इंजिनियर बनायचं आहे, मला डॉक्टर बनायचं आहे. कदाचित त्याच्यामध्ये ती योग्यताही आहे, परंतु त्याला स्पर्धेच्या जगामध्ये कुठेतरी स्पर्धांना तोंड द्यावं लागतं. आणि एक खेदपूर्वक ही गोष्ट आपल्या समोर आहे की ज्या क्षेत्रांमधल्या स्थिती परिस्थिती आहेत त्या स्थिर नाहीयेत. क्षेत्र राजनीतीचं असू दे, क्षेत्र विज्ञानाचं असू दे, क्षेत्र आधुनिकतेचं असू दे, विकासाचं असू दे, क्षेत्र कलाकाराचं असू दे, क्षेत्र खेळाचं असू दे. आपण जर कुठल्या एखाद्या व्यक्तीला सांगितलं की बाबा रे फलाने फलाने तुझ्या ठिकाणी अशा ठिकाणची एक जाहिरात आलेली आहे, ती तुझ्यासाठी उपयुक्त आहे आणि तुला त्या ठिकाणी एक नोकरीसाठी तुला तिथे संधी मिळू शकते, परंतु एक लाजिरवाणी गोष्ट काळाच्या ओघात आम्हाला फेस करावी लागत आहे आणि ती म्हणजे भ्रष्टाचार. ज्या ठिकाणी प्रतिभेला मान्यता देण्यापेक्षा पैशाला मान्यता दिली जात आहे. आणि आज युवकांच्या समोरचा अगर पहिला प्रश्न मोठा असेल तर प्रतिभा परिश्रमी असून सुद्धा पैशांच्या अभावाने कुठेतरी ती प्रतिभा मुख नतमस्तक होते आणि अशा वेळेला मात्र युवा भटकत चालतो. अशा वेळेला तो ज्या ठिकाणी 91% पास झालेला विद्यार्थी, त्याला सायन्स मध्ये ऍडमिशन मिळता मिळता 1 पॉइंटनी कमी असते, परंतु जेव्हा दुसऱ्या विद्यार्थ्याकडे पैसा आहे आणि तो कुठेतरी डोनेशन देतो, अशा वेळेला त्याच्या मनातला तोल जो आहे, त्याची सतत विवेक बुद्धी जी आहे ती शांत पडते आणि तो म्हणतो की मला आता काहीच करायचं नाहीये. कुठेतरी आत्महत्येचा विचार येऊन जातो, कुठेतरी डिप्रेशन किंवा सप्रेशन क्रिएट होतं आणि मग युवा जो काही दिवसामध्ये काही दिवसापूर्वी जो आकाशातल्या रात्रीच्या ताऱ्यांकडे बघून त्यालाही एखादा तारा बनायची इच्छा होती, ती इच्छा तो डावलून टाकतो आणि त्याला वाटतं की जगामध्ये तर सगळीकडेच आहे, जे चाललंय ते मला योग्य नाही, किंवा जगातल्या समस्यांमध्ये तो बघून एवढा गुरफटून जातो, एवढा कन्फ्यूज होऊन जातो की त्याला दिवसामध्येच रात्रीचा अंधकार समोर भासू लागतो. एखादा कलाकार आहे आणि त्या कलेच्या क्षेत्रामध्ये त्याला अनेक प्रकारच्या संध्या मिळत असतानाही जेव्हा पार्शियालिटी किंवा मतभेद आपले आणि परकेपणाचा जेव्हा त्याला सामना करावा लागतो, किंवा अनेक नाना विविध प्रकारच्या परिस्थिती ज्या आहेत ज्या त्याला त्याच्या मार्गामध्ये प्रगतीच्या पथावरती त्याला नेऊ देत नाहीत, यश मिळू देत नाहीत, अशा वेळेला युवा मात्र निराश बनतो, उदास बनतो. आजचा युवा अनेक परिस्थितींच्या भोवरामध्ये सापडलेला युवा वाटतो. दोघा चौघांच्या यशाच्या चमकणाऱ्या त्या विजयामध्ये तो बघून स्वतःला पण तसं बनवू इच्छितो, परंतु प्रत्येकालाच प्रत्येकासारखं बनता येत नाही. विश्व हे एक फार मोठं भलं रंगमंच आहे आणि विद्यार्थ्यानं प्रत्येक व्यक्तीला एक अद्वितीय अशी भूमिका दिलेली आहे. प्रत्येक व्यक्ती हा युनिक आहे. प्रत्येक मानवातला वसत असलेला हा आत्मा ज्याच्यामध्ये स्वतः निसर्गत 7 गुण विद्यमान आहेत आणि त्या गुणांचं पर्सेंटेज किंवा त्यांची गुणवत्ता ही आपापली आहे. अशा वेळी स्वतःला न ओळख करून घेता फक्त मनामध्ये काहीतरी इच्छा बाळगायची, दुसऱ्याला बघून आपलं एक लक्ष निश्चित करायचं आणि ते लक्ष निश्चित करून आपणही रस्त्यावरती ज्या ठिकाणी अनेक प्रकारची वेगवेगळ्या वेगाची वाहनं आपापल्या वेगानं धावत आहेत अशा ठिकाणी आपण उभं राहून आपणही धावायला सुरुवात करायची, तर हा मुळात वेळेपणा ठरेल. आणि आजचा युवा मात्र हेच करतोय. कोणीतरी खेळामध्ये त्याला वर्तमानपत्राच्या बातम्या ऐकून वाचून किंवा दूरदर्शनामधल्या बातम्यांना बघताना ऐकताना कुणाच्या तरी यशाच्या गोष्टी त्याला दिसल्या की मग तो काय विचार करतो, तो करतो विचार, म्हणतो आपणाला की मला असं बनायचं आहे, आणि बनायच्या आधीच प्रयत्नांचा पुरुषार्थाचा आरंभ न करता मात्र तो एकच दिवस मनामध्ये ठेवतो, चकाकणारा लखलखणारा यशस्वी दिवस, आणि त्या दिवसाला प्राप्त करण्यासाठी तो एन केन प्रकारेन सान दान दंड भेद ह्या नीतींना वापरून तो ते प्रयत्न करू लागतो. आणि जेव्हा आपल्या कमी कमतरता किंवा एरर्स डिफेक्ट तो मोजत नाही, न मोजता आपण केलेल्या प्रयत्नांचा आढावा न घेता आपण काय करत आहो ते योग्य आहे की नाही आहे, आपल्याला जे करायला पाहिजे ते आपण करतोय का, किंवा न करणार ज्या गोष्टी आपल्याला करायला नको आहेत त्या आपण करायला लागलोय, अशा वेळेला मात्र बिना स्पष्ट लक्ष्याचा प्रयत्नशील व्यक्ती अयशस्वी ठरतो. म्हणून दोस्तांनो, मला एक गोष्ट प्रमुखपणे सांगावीशी वाटते, आणि ती गोष्ट म्हणजे तुम्हाला काय बनायचं आहे याचा नेमका आणि नीट विचार करा. एक लक्ष्य मनामध्ये ठेवा आणि ते लक्ष्य निश्चित केल्यानंतर त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक योजना आपल्या मनात जरूर असायला हवी. प्रोग्रेस आपल्याला हवी आहे, परंतु जर प्लॅनिंग नसेल तर ती प्रोग्रेस आपल्या मनासारखी होणार नाही, कधी होईल कधी होणारही नाही. चीन मध्ये जेव्हा विश्वाचे अनेक खेळाडू ऑलिम्पिकच्या मैदानामध्ये आले आणि शूटिंगच्या मध्ये अभिनव बिंद्रा हे नाव गोल्ड मेडल साठी सिलेक्ट करण्यात आलं, दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांमध्ये टेलिव्हिजन मध्ये किंवा मीडियाची जे अनेक संचार माध्यम आहेत त्यांच्यामध्ये त्याचं नाव, त्याची फोटो, त्याच्या बातम्या किंवा दूरदर्शनामध्ये त्याचा चेहरा चमकू लागला. अभिनव बिंद्रा भारताला गौरव देणारा ठरला, राष्ट्रपती प्रधानमंत्री आणि त्याच्या पंजाब प्रांतांमधल्या अनेक नामी ग्रामी हस्ती त्याला शुभेच्छा देऊ लागल्या. परंतु तो शुभेच्छा प्राप्त करण्याचा जो क्षण होता, भारताला गौरव देणारा ज्याचा जो क्षण होता, त्याच्या भूतकाळामध्ये जर आपण बघितलं तर गोल्ड मेडल प्राप्त करणारा अभिनव बिंद्रा सुद्धा वयाच्या 5व्या वर्षापासूनच आपल्या सुनिश्चित केलेल्या लक्ष्याकडे नियमित रीतीच्या साधनेनं अग्रसर होत होता. वर्तमानपत्रात वाचलेली एक त्यांचीच बातमी मला इथे सांगावीशी वाटते. एक 5 वर्षाचं लहान बाळ किंवा लहान मुलगा हातात पक्ष्यांना दगड मारणारी ती गोफिन, हातात दगड आणि समोर त्याचं रक्षण करणारी आया किंवा त्याला सांभाळणारी आया, आणि त्या आईच्या डोक्यावर ठेवलेला एक पाण्याने भरलेला चेंडू, हातातल्या गोफणीमध्ये दगड आहे आणि लहान मुलगा म्हणून तो एक हातामध्ये गोफीन धरून त्याच्यामध्ये दगड ठेवून लक्ष साधतोय. लक्ष साधत असताना ती आई घाबरलेली घामाने ओली चिंब झाली. एवढ्यात त्या लहान बाळाचे वडील तिथे आले आणि ते बघतात काय, अचानक त्याने त्या गोपनीतला लक्ष्याचा एवढा वेध घेतला की आयाच्या डोक्यावरचा जो चेंडू होता तो क्षणामध्ये फट झाला आणि पाण्याने ओले चिंब झाली. आयाचा चेहरा, जी घाबरलेली होती तिनं श्वास टाकला. दूरदर्शी वडिलांच्या डोळ्यामध्ये ही घटना घडली. त्यांनी विचार केला की हा 5 वर्षाचा माझा जो अभिनव आहे तो जरूर एक दिवस अभिनव इतिहास रचेल. करोडो रुपयाची संपत्ती असलेला उद्योगपती पिता आपल्या मुलाचं भविष्य बघू लागला. त्यांनी त्याच्यासाठी व्यवस्थित अभ्यासासाठी वेगळी अशी कक्षा घरामध्ये स्थापित केली, शिक्षण दिलं. आणि अशा अभिनव बिंद्राला जेव्हा विचारण्यात आलं की तू काय केलं सारखा, अथवा तू ऑलिम्पिक मधून निवृत्त झाल्यावर किंवा ऑलिम्पिक मधून तू सुट्टी झाल्यावर तू काय करणार, त्यावेळेला त्या अभिनवच्या मुखात नालं की मला ह्या ऑलिम्पिकच्या सुट्टीनंतर जग बघायचंय. मी चांगल्या चांगल्या सुंदर सुंदर गोष्टी बघीन, मी सुंदर बागा बघीन, मी सुंदर तरुणींना बघीन. 25 वर्षाचा अभिनव बिंद्रा जेव्हा 5 वर्षाचा होता 25 आपण 5 वजाबाकी करूया आणि 5 वजाबाकी झाल्यानंतर जे 20 वर्ष उरले त्या अभिनवनं जेव्हा त्याच्या वडिलांद्वारे लक्ष त्याला मिळालं तर त्या 20 वर्षामध्ये त्या लक्षाच्या व्यतिरिक्त त्याची साधना किंवा त्याचं एकाग्रता कुठेच नव्हती.